चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राज्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 825 कोटी थकवले। राज्यातील 75 साखर कारखान्यांकडे FRP प्रमाणे 825,75,000 रुपये थकबाकी असून यापैकी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांकडे 395,28,00,000 रुपये अडकले आहेत। काही कारखान्यांनी 90% अधिक रक्कम दिली असून केंद्र आणि राज्य शासनाकडून येणारी रक्कम थकल्यानं संपूर्ण FRP देऊ शकत नसल्याचं सांगितलं जातं। साखर कारखाने बंद होऊन 5 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरीही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे मात्र मिळाले नाहीत। राज्यातील 195 साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप हंगाम घेतला होता। या कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे FRP नुसार 23,173 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं आहेत। यापैकी 22,367 कोटी रुपये दिले असून 15 जुलैपर्यंत 826 कोटी रुपये शेतकऱ्यांचं देणं आहे। 120 साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे FRP दिली असून 75 कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे देणं आहे। 80% अधिक FRP 56 कारखान्यांनी दिली असून 14 कारखान्यांनी 60% अधिक रक्कम दिली आहे। 5 कारखान्यांनी 60% रक्कम दिली आहे। साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, साखरेला उठाव नसल्यानं FRP थकली आहे। शासनानंच शेतकऱ्यांचे पैसे देण्यास सवलत दिली आहे। मागील 15 दिवसात काही रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे। FRP 2% रक्कम देणं आहे ती कारखान्याकडून शेतकऱ्यांना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे।